डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज, तुळशीबाग, नागपूर.
विम्याचा उगम आणि विम्याचा इतिहास. स्वतःला आणि स्वतःबरोबर इतरांना सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने विमा या संकल्पनेचा जन्म झाला आहे. अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या संकटांमुळे संपत्ती आणि जीवितांची हानी होण्याची शक्यता ज्या व्यक्तींच्या बाबतीत होती अशा काही व्यक्तींनी एकत्रित येऊन त्यासाठी काही निधी जमा केला. या निधीतून ज्या व्यक्तीचे प्रत्यक्षात नुकसान होईल त्याला नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले. अशा प्रकारे संघटितपणे येणाऱ्या अनपेक्षित संकटांचा सामना करण्यास एकत्रित आलेल्या व्यक्ती समुदायाने सर्वप्रथम विमा ही संकल्पना उदयास आणली. येणाऱ्या अनपेक्षित संकटांचा अंदाज व्यक्त करणे शक्य नाही, तसेच येणारे संकट टाळता येणे देखील शक्य नाही याची जाणीव झाल्यावर संकट आलेच तर ज्या व्यक्तीचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई जमा केलेल्या निधीतून करण्यात येईल आणि ज्या व्यक्तीचे नुकसान झाले आहे त्याची आर्थिक स्थिती फार जास्त खालवणार नाही याची हमी या संकल्पनेद्वारे घेण्यात आली. अशा या संकल्पनेचा उगम बॅबिलोन संस्कृतीत झालेला आढळून येतो. संकल्पनेतूनच कालोघात विमा ही संकल्पना उदयास आली आहे. 4000 वर्षांपूर्वी बॅबिलोन संस्कृतीत अशा प्रकारची ही हानी भरणाची संकल्पना अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होते. ही हानी भरपाई सामान्यपणे सागरी विमा व्यवसायात करण्यात येत असे. ग्रीक तसेच रोमन साम्राज्यात देखील आयुर्विमा अस्तित्वात असल्याचे दाखले मिळतात. भारतात ऋग्वेदामध्ये योगक्षेम या शब्दप्रयोगाद्वारे विमा व्यवसायाच्या अस्तित्वाची जाणीव होते. प्राचीन युरोपीय देशात ख्रिस्तपूर्व 1000 ते 400 या काळात विमा अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. या काळातील विमा निश्चितपणे कशा पद्धतीचा आणि कोणत्या स्वरूपाचा होता हे स्पष्टपणे लक्षात येत नसले तरी अत्यंत प्राचीन काळापासून विमा अस्तित्वात होता हे स्पष्ट होतं. फक्त त्याचं स्वरूप आजच्या इतकं विशाल नव्हतं. प्रारंभीच्या काळात अनपेक्षित कारणामुळे संपत्ती आणि जीवितांची हानी सहन करण्यासाठी संघटितपणे सहकार्याच्या तत्वावर विमा ही संकल्पना अस्तित्वात आली. सामान्यपणे आर्थिक सुरक्षितता हेच याचे प्रमुख उद्दिष्ट होते. परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतशी विम्याची व्याप्ती वाढत गेली. केवळ मानवी आणि वित्तीय नुकसानीची भरपाई करणे एवढेच विम्याचे उद्दिष्ट मर्यादित न राहता भविष्यकालीन तरतूद करणे, मुलांच्या शिक्षणाच्या सोयी करणे, त्यांच्या लग्नाची तरतूद करणे, निवृत्ती वेतन प्राप्त करणे, चोरी, दंगे, बंद, फसवणूक इत्यादींमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करणे, नफ्यात घट झाल्यास होणाऱ्या नुकसानीची तरतूद करणे, अपंगत्व आल्यास होणाऱ्या हानीची भरपाई करणे, तसेच अपघातामुळे स्वतःला किंवा आपल्यामुळे इतरांना होणाऱ्या शारीरिक इजेसाठी भरपाई देण्यासाठी विमा काढणे इत्यादी अनेक कारणांसाठी सद्यस्थितीत विमा काढण्यात येतो. अशा विविध घटकांना सामावून घेणारी विमा ही एक अत्यंत व्यापक संकल्पना वर्तमान युगात अस्तित्वात आली आहे. व्यापार व्यवसाय तसेच सामाजिक जीवन या सर्वांमध्ये विमा ही एक अत्यंत आवश्यक बाब मानली गेली आहे. सर्वसाधारण विम्याचा इतिहास. जीवन विम्याचे करार सोडले तर इतर सर्व करार हे सर्वसाधारण विम्याच्या करारात मोडतात. त्यामुळे सर्वसाधारण विमा हा बऱ्याच विस्तृत क्षेत्रात व्यापलेला आहे. 11व्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक स्तरावर उत्पादनात प्रचंड बदल घडून आले. मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. बाजारपेठांचा विस्तार झाला. व्यापाराला सहाय्य कशा बँका, वाहतूक, संदेशवहन, दळणवळण, तंत्रज्ञान इत्यादी सेवा क्षेत्रांचा आकार वाढला. तसेच या क्षेत्रात देखील नवनवीन सेवा उपलब्ध होऊ लागल्या. या सर्व विकासाबरोबरच त्यातील धोक्यांची संख्या आणि पातळी देखील वाढली. सर्व संभाव्य धोक्यांपासून संरक्षणाची गरज निर्माण झाल्याने सतत नवीन विमा प्रकार अस्तित्वात येत आहेत. विम्यामुळे होणारा धोका टळू शकत नाही, परंतु त्या धोक्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईचे आश्वासन मिळते. त्यामुळे वित्त हानी भरून काढता येते. विमेदार आणि संभाव्य धोक्यांचे हस्तांतरण विमा कंपनी करत असते. काही नुकसान झालेच तर त्याची भरपाई सर्वसाधारण विमा कंपनी करून देते. त्यामुळे सर्वसाधारण विमा करार हे प्रामुख्याने नुकसान भरपाईच्या कराराप्रमाणे असतात. सागरी विम्याद्वारे सर्वप्रथम विम्याचा उगम झाला असे मानले जाते. त्यानंतर अग्निविमा आणि अपघात विमा अस्तित्वात आला. एकाच प्रकारच्या धोक्याची आणि त्यापासून हानी होण्याची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्ती एकत्रित येऊन अत्यंत कमी प्रमाणात काही रक्कम एकत्रित करतात. त्या जमा रकमेतून ज्या व्यक्तीचे प्रत्यक्षात नुकसान होते त्याला नुकसान भरपाई दिली जाते. अशा स्वरूपाचे सामूहिक आविष्काराचे तत्व विम्यामध्ये आता वापरले जात आहेत. व्यक्तिगत पातळीवर होणारे नुकसान ते त्या व्यक्तीला सहन करण्याच्या मर्यादेपलीकडचे असते, परंतु विम्यामुळे हा धोका हस्तांतरित होऊन त्याचे प्रमाण सर्वांवर विभागले जाते. धोक्याचे हस्तांतरण आणि विभाजन या तत्वाचा वापर करून विम्याचा उगम झाला आहे. सामूहिक रीतीने हे कार्य करण्यात येत असल्याने धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी भरावी लागणारी रक्कम ही अत्यल्प असते. या संकल्पनेमुळे विमा व्यवसायाचा उदय झाला. विम्याची सुरुवात सर्वप्रथम सागरी विम्यापासून झाली. अतिप्राचीन काळात व्यापार हा प्रामुख्याने सागरी मार्गाद्वारेच होत असे, त्यामुळे या व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आणि जोखीम ही सर्वाधिक होती. त्यावेळी मानवाने निसर्गावर विजय प्राप्त केला नव्हता. जहाजे वाफेवर किंवा डिझेलवर चालत नसत, तर वाऱ्याच्या शिडावरच जहाजे हाकण्यात येत असत. त्याचबरोबर समुद्रात लुटमार करणाऱ्या चाच्यांची सदैव भीती राहत असे. व्यापारी जहाजाने माल पाठवताना तो योग्य ठिकाणी पोहोचेल किंवा नाही याबाबत नेहमी साशंक असायचा. यातूनच सागरी विम्याची संकल्पना उदयास आली. सुरुवातीला व्यापारी वर्ग झालेले नुकसान ठराविक प्रमाणात विभागून घेण्याचा करार करीत असत. याला सर्वसाधारण सरासरी तत्व असे म्हणत. सागरी व्यापारासाठी देण्यात येणारे कर्ज देखील याच तत्वावर देण्यात येत असे. व्यापार सुरळीत पार पडल्यास कर्जाची रक्कम व्याजासह परत करण्यात येईल, परंतु जर जहाज बुडल्यास किंवा लुटमार होऊन नुकसान झाल्यास कर्ज परत केले जात नसे. सागरी विमा प्रचलित करण्याचे श्रेय यहुदी लोकांनाच आहे. या लोकांनी 13व्या शतकात फ्रान्स सोडल्यानंतर विम्याचा व्यवसाय खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून करण्यास सुरुवात केली. मध्ययुगात बहुतांश व्यापार हा पूर्वेकडील आणि उत्तरेकडील देशांशी होत असे. 14व्या शतकापर्यंत फ्लोरेन्स, जिनेवा, व्हेनिस इत्यादी व्यापारी केंद्रे विमा व्यवसायासाठी प्रसिद्ध झाली होती. ए हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इन्शुरन्स या पुस्तकात श्री हेरोल्ड रेनेस यांनी पुढील बाब नमूद केली आहे. या देशात प्रारंभीचे सागरी विमापत्र हे 20 सप्टेंबर 1547 या तारखेचे असून ते केवळ 14 ओळींचे दस्तऐवज होते. त्या काळात विमापत्रासाठी बिल हा शब्द रूढ होता. त्यानंतर पॉलिसी हा शब्द अस्तित्वात आला. हळूहळू विम्याचे दस्तऐवज औपचारिक स्वरूपाचे आणि मोठ्या आकाराचे होऊ लागले. इटली, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, स्पेन, जर्मनी, अमेरिका इत्यादी देशांमध्ये विम्याच्या प्रकारांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या कार्यकिर्दीत सागरी विम्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. 17व्या शतकात सागरी विम्याला भक्कम व्यावसायिक पाया आणि आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. सागरी विम्यानंतर अग्निविम्याचा उदय झाला. पाश्चिमात्य देशातील गिल्ड या व्यापारी अव्यवस्थेने सागरी विम्याचा उल्लेख केलेला आढळतो. आगीमुळे ज्या व्यक्तींच्या संपत्तीचा किंवा मालमत्तेचा नाश होत असे, त्या व्यक्तीला आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्याची पद्धत अस्तित्वात होती. परंतु प्रचलित अग्निविम्याचा उदय 16व्या शतकात झाला आहे असे मानण्यात येते. सर्वप्रथम अग्निविमा जर्मनीमध्ये विकसित झाला, त्यानंतर त्याचा प्रसार इंग्लंडमध्ये झाला. 1601 इंग्लंडमध्ये अग्निविमा कायदा संमत करण्यात आला, परंतु इंग्लंडमध्ये अग्निविम्याचा खरा प्रसार 1666 नंतर झाला. सागरी आणि अग्निविम्याच्या प्रकारानंतर जीवन विम्याची सुरुवात झाली. 16व्या शतकात आयुर्विम्याच्या अस्तित्वाचे पुरावे आढळतात. या 3 प्रकारांव्यतिरिक्त अनेक विमा प्रकार अस्तित्वात आले, त्याला सर्वसाधारण विमा किंवा अपघात विमा असे म्हणतात. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतरच प्रामुख्याने या विमा प्रकारांचा विकास झाला आहे. 20व्या शतकात सर्वच क्षेत्रातील आर्थिक प्रगतीचा वेग अत्यंत गतिमान होता, त्यामुळे विविध प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी विविध संरक्षण साधनांचा आणि विमा प्रकारांचा उगम झाला. व्यापार, वाहतूक, उद्योग, दळणवळण, संदेशवहन या सर्व क्षेत्रात भरपूर वाढ झाली, त्यामुळे विविध अपघातांच्या संख्येत देखील भरपूर वाढ झाली. यातूनच अनेक प्रकारच्या विम्यांचा उदय झाला.
डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज, तुळशीबाग, नागपूर.